ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण. आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 10 पैकी 7 खासदार भाजपात दाखल. पश्चिम बंगालमध्ये बदल अटळ असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग्ची चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार. आणि थॉमस उबर कप बॅडमिंटन स्पर्धेत कॅनडावर 4-1 मात करत भारताची विजयी सलामी. सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नाही. यासंदर्भात उच्चस्तरीय बँकिंग समिती अभ्यास करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. आयडीबीआय बँकेतली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढे सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या हस्ते आज भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र परिक्षेत्राच्या स्थानिक मुख्यालयाचं पुण्यात उद्घाटन झालं. जागतिक स्तरावर वाढ करताना स्थानिक गरजांकडे लक्ष दिलं तरच खरी प्रगती होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. डिजिटल बँकिंगला महत्व देतानाच प्रत्यक्ष मानवी संवादावरही भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातल्या विणकाम आणि इतर दुर्लक्षित क्षेत्रांना अर्थसहाय्य देण्यावर बँकांनी लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतल्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. खासदार राघव चड्डा यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. आप मूळ विचारांपासून दूर गेला असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
आम आदमी पार्टी आज पूरी तरीके से अपने सिद्धांतों से, अपने मूल्यों से, अपने कोर मॉरल और वैल्यूज से भटक चुकी है और अब ये पार्टी देश के हित के लिए नहीं बल्कि अपने पर्सनल फायदे के लिए काम कर रही है. पिछले कुछ सालों से ये महसूस कर रहा था दैट आई एम द राइट मैन इन द रॉन्ग पार्टी.
या संदर्भात राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांना आवश्यक कागदपत्रांसह पत्र दिल्याची माहिती चड्डा यांनी दिली. स्वाती मालिवाल, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम साहाणे हे खासदार भाजपामध्ये गेल्याचं चड्डा यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झालेला हा पक्ष आता भ्रष्ट व्यक्तींच्या ताब्यात गेल्याचा आरोप चड्डा यांनी केला. तर भाजपानं पुन्हा एकदा पंजाबमधल्या नागरिकांशी दगाबाजी केल्याचा आरोप आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल अटळ असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बारुईपूर इथं एका प्रचारसभेला ते संबोधित करत होते. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा कल अनेक जिल्ह्यांमध्ये तृणमूलला धक्का देणारा आहे. दुसऱ्या टप्प्यात हा कल अधिक मजबूत व्हावा आणि विकसित बंगाल घडवता यावा यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. पश्चिम बंगालमधलं पुढचं सरकार भाजपाचं असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्यक्त केला आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात हिंगलगंज इथं एका सभेत शहा बोलत होते. भाजपा पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांपैकी 110 जागा जिंकण्याच्या तयारीत असल्याचं शहा यावेळी म्हणाले. पश्चिम बंगालला देय असलेले 2 लाख कोटी रुपये केंद्र सरकारनं रोखून ठेवल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हावडा इथल्या एका प्रचारसभेला त्या संबोधित करत होत्या. आपल्या नेतृत्वाखाली राज्य सुरक्षित हातात आहे. भाजपानं आपलं लक्ष मणिपूर आणि नोएडाकडे केंद्रित करावं असं बॅनर्जी म्हणाल्या. देशातली गावं, शेतकरी, पंचायती आणि व्यापक ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताची संकल्पना साकार होऊ शकत नाही असं केंद्रीय पंचायती राज्यमंत्री एस पी सिंग बघेल म्हणाले. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायती आणि राजदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय प्रगतीसाठी तळागाळापासून सर्वसमावेशक विकास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या सोहळ्यात विविध राज्यातले पंचायतीचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत राजदिनानिमित्त देशभरातल्या लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केलं आहे. जनसेवेसोबतच राष्ट्रसेवेसाठी असलेलं समर्पण सर्वांना प्रेरणा देणारं आहे अशा शब्दात त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यांचा गौरव केला आहे. बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना यश मिळालं आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज त्यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाला. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 202 सदस्यांचा पाठिंबा आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग्ची चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार असल्याची माहिती इरना या इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली आहे. याशिवाय ते ओमान आणि रशियालाही भेट देणार आहेत. इराण अमेरिकेत शस्त्रसंधीसंबंधीच्या वाटाघाटीची दुसरी फेरी व्हावी यासाठी पाकिस्तानचे अधिकारी प्रयत्न करत असतानाच हा दौरा होत आहे. या दौऱ्यात सध्याच्या प्रादेशिक घडामोडींवर द्विपक्षीय सल्लामसलत आणि चर्चा तसंच अमेरिका आणि इस्रायलनं इराणबरोबर सुरू केलेल्या युद्धाच्या सद्यस्थितीवर चर्चा होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. युद्धबंदी सुरू असूनही इस्रायलनं आज दक्षिण लेबनानमधल्या हिजबुल्ला अतिरेक्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. या तळांवरून इस्रायलवर हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा बेत होता असं स्पष्टीकरण याबाबत इस्रायलच्या हवाई दलानं दिलं आहे. इस्रायल आणि लेबनाननं युद्धबंदीचा कालावधी आणखी 3 आठवडे वाढवायला सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना आजपासून रद्द केला आहे. खातेदाराच्या हिताला बाधा पोहोचेल अशा पद्धतीनं बँकेचा कारभार सुरू असल्यानं हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सध्या ग्राहकांच्या ठेवी परत देण्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूमध्ये एम चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 9 षटकात बिनबाद 94 धावा झाल्या होत्या. डेन्मार्कमध्ये हॉर्सेन्स इथं सुरू झालेल्या थॉमस आणि उबर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं कॅनडावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला आहे. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं जोनाथन लाई आणि केविन ली यांच्यावर 21-10, 21-11 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. त्यानंतर आयुष शेट्टीनं ब्रायन यांगला 21-13, 21-17 असं हरवून भारताला आघाडी मिळवून दिली. हरिहरन आमसा करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं टाय अलेक्झांडर लिंडेमन आणि नायल याकुरा यांच्यावर 21-7, 21-15 असं विजय मिळवून सामना जिंकला आहे. किदांबी श्रीकांतनं जोशुआ गुएनला 21-17, 21-12 अशा सरळ सेटमध्ये नमवलं. इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज सुवर्णपदक जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलं. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात शांभवी क्षीरसागर आणि दिव्यांशू देवांगणे यांनी सुवर्णपद पटकावलं आहे. या विजयाबरोबरच भारताची पदक संख्या 12 गेली आहे. 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकासह भारत पदतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण. आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 10 पैकी 7 खासदार भाजपात दाखल. पश्चिम बंगालमध्ये बदल अटळ असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग्ची चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार आणि थॉमस उबर कप बॅडमिंटन स्पर्धेत कॅनडावर 4-1 मात करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.